अर्चना बोलते, मी तुम्हाला व्हिडिओज पाठवले होते सर.
हे फक्त त्यांना ते सगळं पाठवलं, पण त्यांना ते फार छोट आहे असं वाटतं.
व्हिडिओ मध्ये छोट दिसणारच ना, प्रत्यक्ष
साधारणतः ती काय 10x10 दिसते ना.
नाही नाही नाही, आपलं स्टँडर्ड 10x12 वगैरे स्पेशल फोन्स आहेत सर.
अच्छा, कारण की त्याच्यात जे दिसत होत ते बिलकुल फार छोटी दिसतंय.
व्हिडिओ म्हणूनच म्हणलं, व्हिडिओ मध्ये काय होतं सर, आपल्याला लक्षात येत नाही तो छोटा दिसतो ऍक्च्युअल बघितल्यावर. कारण पूर्ण आपण 360 डिग्री अँगलनी नाही घेऊ शकत ना ते सगळं एका एका क्लिक कॅप्चर मध्ये.
कारण की तो त्यांचा फीडबॅक जो आला तर तो कालच त्यांचं हे आलं, मी हा करणारच होतो.
खूप सुंदर स्कीम आहे सर, खरंच छान आहे. आणि सिनियर सिटीजन साठी एकदम बेस्ट आहे सर. तुम्ही प्रत्यक्ष बघितलं तर तुम्हाला खूप आवडेल.
आणि तिथे 2 बेडरूमचे साधारणतः किती जातो कॉस्टिंग?
2 BHK नाही आहे सर आता, तिथे सोल्ड आउट आहे.
अच्छा, त्यांचं हे साधारणतः असं आहे.
पाहिजे तर असं करा तुम्ही की आता तुम्ही तिथं राहता ना जवळ. आता आपल्या इकडचं लॉकडाऊन संपलं की तुम्ही स्वतः येऊन बघून जा, म्हणजे मग तुम्हाला फीडबॅक देता येईल त्यांना. तसं
लॉकडाऊन संपल्यानंतर आम्ही बघू शकतो, बघायला येऊ शकतो.
चालेल चालेल सर,
आम्ही येऊ.
हो,
नंतरच डिसिजन घेऊ, काही घेतलेलं नाहीये डिसिजन.
हा, कारण प्रत्यक्ष बघण्यात आणि व्हिडिओ मध्ये थोडा फरक वाटू शकतो. म्हणून म्हटलं की त्यांचं संपू देत, मग तुम्हाला आपण साईट व्हिजिट मध्ये प्रत्यक्ष होऊन जा, मग डिसाइड करा. ठीक आहे,
ठीक आहे.
ओके सर, थँक्यू, टेक केअर.